नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो प्रादेशिक खबरो दिता. मुखेलमंत्री फेलोशिप येवजणेक 31 मे 2027 मेरेन 2 वर्सांची मुजत वाड दिल्या. हे विशी सरकारान अधिसुचोवणी जारी केल्या. ह्या फेलोशिप येवजणे वरवी तरणाट्या व्यावसायिकांक प्रशासकीय कामाची माहिती मेळची म्हण 11 महिन्यांक नेमतात, जाल्यार तांका 30,000 रुपया इतके महिनुकी मानधन ह्या काळात दितात. 19 मे 2021 वर्सा सरकारान ही येवजण चालीक लायल्या. ह्या येवजणे वरवी दर वर्सा 10 पात्र उमेदवारांची निवड जाता, जाल्यार ह्या उमेदवारांक गोंय सांख्यिकी आणि मूल्यांकन खाते वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी कामाक नेमतात. गोंय कदंब येरादारी महामंडळान बंगळुरू, शिर्डी, हैदराबाद, मुंबय, धर्मस्थळ आणि हंपी मार्गार दिसपट्टी नवीन एअर कंडिशन आणि आरामदायी आंतरराज्य बस सेवा सुरू केल्या. म्हापशा ते बंगळुरू एसी स्लीपर बस म्हापशेच्या सांजेच्या 5:30 वरांचेर सुटून पणजी, मडगाव, फोंडा, अनमोड, धारवाड, हुबळीच्या बंगळुरू पावतली. मडगाव ते पुणे शिर्डी एसी स्लीपर बस मडगावच्या सांजेच्या 5 वरांचेर सुटून पणजी, म्हापशे, बांदा, पुणेच्या शिर्डी पावतली. महामंडळा वतीन गोंय, मुंबय, धर्मस्थळ आणि हंपी मार्गार बस सेवा सुरू करपाक येतली. चड माहिती आणि ऑफलाईन तिकीट बुकिंग खातीर महामंडळाच्या www.goakadamba.com नाल्यार www.redbus.in ह्या वेबसाईटीचेर भेट दिवची, तसेच महामंडळाच्या लागीच्या कार्यालयात भेट दिवची. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण गोंय फाट्या वतीन वर्ल्ड हेरिटेज डेच्या फाटभुयेर काल पोरण्या गोंया सेंट ऑगस्टीन चर्च वाठारात डिजिटल हेरिटेज ही सेवा चालीक लायल्या. सेंट ऑगस्टीन टॉवर विशी इतिहासिक तसेच पुरातत्व महत्वा विशी आशिल्ली माहिती हांगा येवपी पर्यटकांक तसेच इतिहास मोग्यांक मेळची ह्या हेतान हो उपक्रम चालीक लायला, अशी माहिती भारतीय पुरातत्व खात्याचे सुप्रिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट अभिजीत आंबेकर हांणी दिल्या. ह्या उपक्रमावरवी QR कोड स्कॅन करून इतिहासिक स्थळांची आपल्याक जाय त्या भशेन माहिती मेळटली. गोंय माध्यमिक शिक्षण मंडळान 12वीच्या पुरवणी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केला. ही परीक्षा उत्तर आणि दक्षिण गोंय अशा 2 केंद्रांनी जातली. उत्तर गोयातले म्हापशा केंद्र पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक शाळेत असतले, जाल्यार दक्षिण गोयातले मडगाव परीक्षा केंद्र शासकीय बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळा मंडळ बोर्डा मडगावात असतले. 7 मे सावन पुरवणी परीक्षा सुरू जातल्यो. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेची परीक्षा 17 मे दिसा सोपतली, जाल्यार व्यावसायिक शाखेची परीक्षा 12 मे ह्या दिसा सोपतली, अशी माहिती गोंय शिक्षण मंडळाचे सचिव विद्यादत्त नायक हांणी दिल्या. विज्ञान फाट्याची प्रात्यक्षिक परीक्षा 19 मे सावन सुरू जातली, अशी माहिती शालांत मंडळान दिल्या. गोवा फायर रन 2025 फाटभुयेर गोंय उजो पालोवपी दळान मॅरेथॉनाचे खाशेले टीशर्टाचे तसेच मेडलाचे अनावरण केले. गोंय उजो पालोवपी दळ आणि परवरीची रोटरी क्लबाच्या जोड पालवान 20 एप्रिलाक सकाळी 6:30 वरांचेर मॅरेथॉनाचे आयोजन केला. घटमूट भलायकी आणि फायर सेफ्टी विशी जागृताय करपाच्या हेतान युनाइट टू इग्नाइट फायर सेफ इंडिया ह्या संकल्पनेवरवी ह्या मॅरेथॉनाचे आयोजन केला, अशी माहिती गोंय उजो पालोवपी दळाचे संचालक नितीव रायकार हांणी दिल्या. 2 आणि 5 किलोमीटर अंतराचेर पणजी सांतिनेज उजो पालोवपी दळाच्या कार्यालया कडल्यान मॅरेथॉन सर्त सुरू जातली. ह्या मॅरेथॉनात 250 जण वाटो घेतले.
एव्हरी इयर 14th of April वी आर ऑब्झर्विंग एज अ नॅशनल फायर सर्व्हिस डे. आफ्टर नॅशनल फायर सर्व्हिस डे वी आर ऑब्झर्विंग अ फायर प्रिव्हेंशन वीक फ्रॉम 14th to 20th of April. ऑन दिस ओकेजन वी आर कंडक्टिंग व्हेरियस अवेअरनेस प्रोग्राम इन स्कूल्स, कॉलेजेस, गव्हर्नमेंट बिल्डिंग, प्रायव्हेट बिल्डिंग, क्विझ कॉम्पिटिशन्स, ब्लड डोनेशन कॅम्प, गोवा फायर रन मॅरेथॉन 2025, असे वेगळेवेगळे आमचे अवेअरनेस प्रोग्राम असतले. आणि आमची दीस इयर थीम इज युनाइट टू इग्नाइट अ फायर सेफ इंडिया. ही थीम आमकां अशी जागृताय दिता की सगळ्यांनी एकठांय येवचे आणि सुरक्षित आमचे भारत, गोंयाच्या बरोबर भारतूय आमचे सुरक्षित दवरचे अशी आमकां मॅसेज दिता. त्या निमित्तान आमी एक लॉन्च केल्ले आहा टीशर्ट. टीशर्टाचे गोवा फायर रन टीशर्ट अशे लॉन्च केल्ले आहा. तेजेर आमची मॅसेज आसतली युनाइट टू इग्नाइट अ फायर सेफ इंडिया. ही मॅसेज सगळ्यांकडे जे हे टीशर्ट घालतले आणि आम्ही एक राऊंड मारून सगळ्यांकडे सिटीजन जे आमचे गोयचे आहात त्यांच्याकडे मेसेज आम्ही ही पावतले आणि त्यांना जागृताय दिली.
आता मुखावेल्यो खबरो. याचिकादाराक माहिती दिवपाक कळाव केल्ल्यान ताचो वेळ, शक्त आनी पयशे खर्च जाले. हाची भरपाय मान मागिल्ले माहिती दिवपा वांगडा 10,000 रुपयांची लुकसाण भरपाई याचिकादाराक दिवपाचो आदेश मुखेल माहिती आयुक्त अरविंद कुमार हांणी वास्तुकला शिल्प महाविद्यालयाक दिला. ह्या आदेशाक लागून याचिकादार रॉय डिसोजा हांकां थाकाय मेळ्ळ्या. राज्यातल्या आयटीआय मदीं प्रवेशाची प्रक्रिया ऑनलायन पद्दतीन जातली. प्रवेश अर्ज घेवपाक सुरवात जाल्या आनी 5 मे ही अर्ज करपाची निमाणी तारीख आसा. राज्यातल्या सरकारी आणि खासगी मेळून 13 आयटीआय मधील 42 ट्रेडींनी 4,078 जागो आसा. आयपीएल T20 क्रिकेटात काल राती एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर पावसाक लागून जाल्ल्या 14 ओव्हरींनी पंजाब किंग्सान यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूक 5 विकेटींनी हारयलो. मजगतीं आयज आयपीएलात 2 मॅची जातल्यो. दनपारा 3:30 वरांचेर अहमदाबादात गुजरात टायटन्स पंगड दिल्ली कॅपिटल्स आड खेळटलो, जाल्यार सांजे 7:30 वरांचेर जयपुरात राजस्थान रॉयल्स आनी लखनौ सुपर जायंट्स पंगडा मदीं खेळ जातलो. आतां पळोवया आयचें तापमान. पणजे वेधशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत चडान चड 35 अंश सेल्सियस, जाल्यार दाबोळे कमीत कमी 26 अंश सेल्सियस इतले तापमान नोंद जाला. राज्यात फुडले 4 दीस तापमान 26 ते 35 अंश सेल्सियस मेरेन आसतले. कांय वाठारांनी दमट उष्ण वातावरण आसूं येता. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.